सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में बर्थडे सेलिब्रेशन शुरू है। अरे वा, सगळ्यात आधी तर अभिमन्यू अर्जुन कांडेकर याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत। बाय द वे त्याचं दुसरं नाव विठ्ठल असं सुद्धा आहे बरं। आषाढी एकादशीचा दिवस, अभिमन्यूचा तिसरा वाढदिवस आणि त्याचं नाव विठ्ठल। अरे वा, काय सुंदरसा योगायोग जुळून आलेला आहे। अरे विठ्ठलाला म्हणजेच अभिमन्यूला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत सगळ्या ग्रुपचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असे श्री विजू भाऊ साबळे, त्यांच्या पत्नी सौ साबळे, सोबतच त्यांचा गोडसा छोटासा पोरगा प्रिन्स, त्यांची मुलगी आदिती पायल यांच्यासोबतच अभिमन्यूचे वडील अर्जुन कांडेकर, त्याच्या आई अर्पिता कांडेकर, आजी आजोबा आणि आबा कांडेकर या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा। सोबतच कालभैरव चौक आणि संभाजी फाउंडेशन यांकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आणि शुभेच्छा देणाऱ्यांची यादी सुद्धा खूप मोठी आहे। राहुल गोसावी, राजू परदेशी, रवी मोरे, उमेश चांदवे, संदीप शिंगोटे, सचिन बोडके आणि किशोर सगळ्यांकडून अभिमन्यूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्याच्या डॅडींनी एक फार सुंदर शेर सुद्धा त्याला डेडिकेट केलेला आहे। तेरा हात थांब कर जिंदगी की राहो पर चलता चलता हूं, पर खुशी मिले या गम ये मेरा नसीब है। वारे वा, क्या बात है। हैप्पी बर्थडे डार्लिंग। आप जी हजारों साल साल के दिन हो 50,000। बाय द वे मला हे सुद्धा कळलं आहे की तिकडे फार सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे आषाढी एकादशी निमित्त भंडाऱ्याचं। वारे वा, काय सुंदर सेलिब्रेशन असेल आज। ग्रेट। सगळ्या शहरभर बाय द वे असे वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत। सगळ्या कार्यक्रमांना सलाम करत प्रेरणाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तिचा बेस्ट फ्रेंड मनीष नाशिक मध्ये, ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे। तुमच्यासाठी थोड्याच वेळात चार ट्रॅक्स येत आहेत, एन्जॉय, बजाते रहा।